रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर, रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर।
म्हणजेच सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर आज दसरा आहे आणि फूड डिलिव्हरी गर्ल फ्रॉम पुणे योगिताला ऐकलं। एक प्रश्न पण मी तुम्हाला सोबत सोबत विचारला की तुम्ही तुमच्या आयुष्यात सीमोल्लंघन कधी केलं? माय
नेम इज अनुश्री, आय एम मॅरिड फॉर ऑलमोस्ट 3 to 4 years नाउ। लाइफ बिफोर मॅरेज वॉज अ लिटल डिफिकल्ट इन द सेन्स My parents were a little strict towards education and a lot of other things. A little difficult to cope up with a lot of other things where your friends are doing a few things which you are not able to do. Tya goshti somewhere adjust karun I came up. But then after marriage, this same thing is not happening. So I'm happy that, you know, I'm able to live that life now. A lot of other problems occurred after marriage. I am keeping myself busy with my work and my job and my activities where my happiness is contained to my thing and which is in a way giving me a lot of energy and positivity to cope up with my daily activities or some problems which need a lot of positivity to overcome.
So what's your situation right now?
I am quite positive and happy about things which are changing and the change is only happening because my positive approach. One thing I have learned in life, you create your own problems and you solve your own problems. Nobody else can help you out of finding your internal peace and happiness is much more important. That's what I'm doing right now and I'm quite happy with that.
आता तुम्ही ऐकाल उदयला आणि उदय सांगणार आहे आपल्या वाईफ बद्दल काय।
माझं नाव उदय नाव आहे आणि ही स्टोरी माझी नाही आहे पण माझ्या वाईफची आहे। लॉंग बॅग आमचं लग्न झाल्यानंतर तिचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता ज्याच्यात तिचा बॅकबोन म्हणजे जो स्पायनल कॉर्ड आहे तो फ्रॅक्चर झाला। खूप साऱ्या लोकांनी म्हटलं की ती उठून उभी राहणार नाही, चालणार नाही, तिला खूप सारे प्रॉब्लेम्स लागतील, पण तिने तिच्या लाईफमध्ये लिमिट सेट केली। शी इज वर्किंग नाव, ती आता चालते फिरते, गाडी चालवते, कार चालवते, क्लासेस घेते आणि शी इज डुईंग जॉब इन डिफरंट टाइप्स ऑफ schools and colleges. She is now very, very beautiful and working woman right now.
So as husband,
this is my magic short story.
As husband, आपको कैसा feel होता है जब वो ये सब करते थे, आप देखते हो after that accident incident?
As a husband, I think it is a miracle. ये जो उसने किया है, this is unbelievable.
बहुत proud feel होता होगा ना?
डेढ़ साल जो बंदा बेड से नहीं उठा है उसको देखने के बाद लगता है बहुत प्राउड फील होता है कि इसमें इतना कॉन्फिडेंस, इतनी सारी चीजें कैसी आई।
अपनी लिमिट में रहो कहने वाले इस दुनिया में कॉन्फिडेंस के साथ अपनी मर्यादा को स्ट्रेच करके आगे बढ़ना कोई आपकी वाइफ कंचन से सीखे। तुमचं सीमोल्लंघन तुम्ही करता है ना, मर्यादा स्ट्रेच करा आणि लाइफ मध्ये खूप पुढे वाढा। रेड एफ एम वर अकी माझं नाव आणि रेड एफ एम चा हा बॅचलर शो, बजाते रहो।